हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वह्किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमामि वत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा नश्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् च योश्चमनुराय चे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुत मानो अर्भकम् मान उक्षन्तुमुत मानौ क्षितम् मानो वधि पितरम् मोत मातरम् प्रिया मानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव ब्रूह्यता च न शर्म यच्च द्विबर्हाः स्तुहि श्रुतम् गर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृणा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निपपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामग्व्यद्यस्धनुष्वमीणवस्तोकाय तनयाय मृडया मीडुष्टम शिवतम शिवो नस्तु मनाभव परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि विकिरद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोऽन्यमस्वन्निवपन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि।
पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचे चरणी शिरसाष्टांग नमस्कार। स्वामीजी, ध्यान साधनेचा अभ्यास करताना, मध्यवर्ती संकल्पाचा अभ्यास करताना अलीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे। मनामध्ये येणाऱ्या काम क्रोध मत्सर आदी विकारांपेक्षा सर्वाधिक त्रास कशाचा होत आहे तर व्यग्रता किंवा काळजी। आपल्यापेक्षाही आपल्या निकटच्या व्यक्तींच्या भविष्याविषयी, उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण, व्यवसाय, विवाह याविषयी किंवा स्वतःच्या नोकरीविषयी पर्यायाने कुटुंबाचा आर्थिक भार कसा पेलता येईल अशा अनेक काळजा अनुसंधानाच्या मध्येमध्ये येत राहतात. साधकाची साधना निर्वेधपणे होण्यासाठी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती थोडीफार तरी स्टेबल असावी, फार प्रतिकूल नसावी असे स्वामीजी म्हणत. परंतु प्रारब्धवशात अशी परिस्थिती गेले कित्येक वर्षे मिळतच नाही. कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये नवनवीन अडचणी समोर येतच राहतात. या सर्व परिस्थितीत मनाला शांत कसे ठेवता येईल, ज्या योगे साधना सहजपणे घडू शकेल, कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. संसार हा खरंच विचित्रच समजला जातो. संसारोयम अतीव विचित्र हा असं म्हटलेलं आहे, ते खरं आहे. आपण आणि आपले जे आहेत त्या सगळ्यांची किमान सुरक्षितता, त्यांचं स्थैर्य, त्यांना एका योग्य वयामध्ये मिळत राहणारी नोकरी आदी अशा प्रकारची संधी, शिक्षणाची संधी, पुढे त्यांचे विवाह, तेही चांगल्या ठिकाणी होणं, विवाह होऊन ते सुस्थिर होणं, म्हणजे त्यांची येणारी जी पत्नी आहे ती पत्नी त्याला सहकार्य करणारी लाभणं, किंवा मुलगी असेल तर तिला सासरी सुख असावं असं वाटणं, मग त्यांना वेळेवरी मुलं व्हावीत असं वाटणं, लहानपणी ती फार आजारी पडू नयेत असं वाटणं, त्यांची आजारपणं वगैरे फारशी न होता ती मोठी व्हावीत असं वाटणं, मग त्यांच्या वेळेवरी मुंजी होणं, शिक्षण होणं, त्यांना योग्य शाळा मिळणं, मग नातवांना योग्य कॉलेज मिळणं, त्यांना वेळेवरी नोकरी लागणं, जित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही असं जे म्हणतात तसं आहे. हे आपण असायचो तोपर्यंत चालू राहणार असं गृहीत धरा असं मी तुम्हाला सांगतो. कुटुंब ही अशी एक व्यवस्था आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांच्या बाबत, त्यांच्या प्रश्नांच्या बाबत साधक आहात म्हणून इनडिफरंट राहिलात अशी कल्पना करा. त्यांचं काय व्हायचं असेल ते होऊ दे अशी तुम्ही कल्पना केली आणि तसंच तुम्ही वर्तन केलं तर तेही तुमच्याबद्दल तितकेच इनडिफरंट राहणार. कुटुंब ही अशी एक चांगली व्यवस्था आहे की ज्याच्यात एकानी दुसऱ्याचं करायचं आणि दुसऱ्यांनी पहिल्याचं करायचं, सगळ्यांनी एकमेकांची किमान काळजी व्हायची आणि मग प्रारब्धवशात प्राक्तन म्हणून जो तो आपलं जीवन जगत असतो ते जगत असताना सुद्धा त्याच्याबद्दल काळजी करायची की त्याला चांगली संधी मिळायला पाहिजे, अमुक ठिकाणी ऍडमिशन मिळायला पाहिजे, यालाच तर संसार म्हणतात. संसार म्हणजे दुसरं तिसरं काय, आपणच निर्माण केलेलं जाळं म्हणजे संसार. आपल्या अवतीभोवती जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये असणारं आपलं वर्तन म्हणजे संसार. आणि स्वामीजी खरंच असं म्हणत असत की साधकाची साधना निर्वेधपणाने होण्यासाठी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती थोडीफार तरी स्टेबल असावी, फार प्रतिकूल नसावी असं खरंच म्हणत असत. काही काही जणांची परिस्थिती ही तितकी अनुकूल नसते ही वस्तुस्थिती आहे. जागेची कमतरता असते घरामध्ये, माणसं जास्त आणि जागा कमी, एकच खोली अथवा दोनच खोल्या, माणसं जास्त, मनासारखं काही करता येत नाही, रेडिओ लावून ठेवलेला आहे, टीव्ही लावून ठेवलेला आहे, यत्किंचितही शांतता नाही. प्रत्येकाचं वेगळं वेगळं रुटीन आहे, आजारपण आहेत अशाच वेळेला. तर स्वामीजी असं म्हणत असत की थोडीफार तरी परिस्थिती अनुकूल असावी. आता या सगळ्या गोष्टी गृहीत धरून स्वामीजींनी त्याच्यावर तोडगा म्हणून ध्यान मंदिरं काढली की घरात जमत नाही ना. मलाच माझ्या घरात जमत नसे. एक खोली होती, आम्ही पुण्यात आलो तेव्हा मी रामकृष्ण आश्रमात रोज ध्यानाला जात असे आणि असं जवळपास 4-5 वर्ष मी रोज सायकलवरून तेव्हा रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जायचो. माझं ऑफिसला मला निघायला लागायचं 11:05 ची लोकल होती, चिंचवडला मला जायला लागायचं, त्याच्यात हे सगळं जमायचं. रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जायचं, घरात जागा नाही म्हणून रोज उठून जायचं सायकलवरून. सगळ्या सीझनमध्ये पाऊस असला तरी, थंडी असली तरी, पण जर जिद्द असेल ध्यानाला बसायची तर विशेष काहीच वाटायचं नाही, उठायचं आणि तिथं जायचं ध्यानाला बसायचं. म्हणजे ही प्रतिकूल परिस्थिती आहे असं जाणवलं देखील नाही. परवा एक भगिनी आल्या, त्या मला असं सांगत होत्या, जे पुण्यातल्या काय म्हणू आपण श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना आहे, त्यांचा मुलगा सून घरात व्यवसाय मोठा, नातवंड असं करून प्रत्येक जणांना बंगल्यामध्ये खोली आहे स्वतःची, त्या खोलीमध्ये ते राहू शकतात. तरी देखील त्यांना त्यांच्या खोलीचं दार बंद करून ध्यानाला बसल्यावर देखील नातवंडांच्या दंग्याचा त्रास होतो. तर मी आता काय करायचं असं त्या विचारत होत्या. अडचणी संसारातल्या अडचणी, ध्यानाला बसलेलं असताना, एवढं मोठं घर असताना, स्वतःला स्वतंत्र खोली असताना, दार लावून बसलेलं असताना, आणि मग मधूनच फोन वाजतात. जर नातवंड वगैरे शाळेत गेलेली असली आणि मुलगा सून तेही आपापल्या कामावर बाहेर पडले असतील व्यवसाय करता म्हणून, तर सारखी बेलची कटकट. म्हणजे त्यांच्या सांसारिक अडचणी तुम्हाला सांगतो, फोन तरी किंवा बेल तरी, फोन असं त्या मला सांगत होत्या. काय करू आता, हा सोडवता येण्यासारखा मुद्दा नाहीये असं मला तुम्हाला सांगायचंय. त्यामुळं अनुकूल परिस्थिती ही देखील इतकी रिलेटिव्ह आहे की बस, असं अनेक जणांशी बोलून मला जाणवतं. स्वामीजी असं म्हणत असत की पुण्यात निदान सकाळी आणि आल्यानंतर घरी शांत जीवन मिळू शकतं, व्यक्तिगत शांत जीवन मिळू शकतं. मुंबईच्या लोकांना परमार्थ करणं अवघड, तरी देखील ते करतात असं स्वामीजी सांगत असत. तरी देखील जर 12-14 तास कामाकरता बाहेर पडावं लागत असेल तर कसा परमार्थ, या संदर्भात ते म्हणत असत की थोडीतरी अनुकूल परिस्थिती पाहिजे या संदर्भात ते म्हणत असत. बाकी जी घरातल्या अडचणी असतील, आजारपण असतील, आपण कर्तव्य म्हणून जे जे करायला हवं असेल ते सगळं धडधडून करायला पाहिजे, पुढे येऊन करायला पाहिजे आणि साधनाही सांभाळली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आर्थिक भार ही जी गोष्ट आहे तर तीही कोणाला चुकत नाही. एक किमान आर्थिक आपली जी परिस्थिती आहे तशी कायम राखण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते धडधडून केले पाहिजेत. त्या कष्टाच्या वेळेला किंवा कर्माच्या वेळेला कसा भाव ठेवायचा इथं परमार्थ येतो. हा भाव ठेवण्यासाठी अनुकूलता म्हणून ध्यानाला बसायला पाहिजे. जर ध्यानाने मन तयार असेल तर कर्माच्या वेळेला तशा प्रकारे कर्म करायला थोडीतरी प्रवृत्ती होईल. म्हणून रोज 1.5 तास ध्यानाला बसायला पाहिजे. बाकी हे जे सगळं आहे की मुलाला नोकरी अजून लागली नाहीये, अजून मुलाचं लग्न ठरायचंय, हे या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायलाच लागेल. आणि तेही प्रारब्धवशात, जसं आपलं प्रारब्ध तसं त्यांचंही एक प्रारब्ध, त्याप्रमाणेच गोष्टी घडणार हे मनाशी खुणगाट बांधूनच राहायला पाहिजे. आणि असं सगळं असताना त्यांच्याकरता जेवढं करणं आवश्यक आहे तेवढं करायलाही पाहिजे, आपली साधना सांभाळून. म्हणून ही जी ध्यान मंदिर आहेत, या ध्यान मंदिरामध्ये तुम्ही येताच आहात, ध्यानाला यावं. ज्यांना अशी अनुकूलता नसेल त्यांनी रोज ध्यानाला यावं. इथं रोज सकाळी ध्यान असतं, इथं असतं, शुक्रवारी माया अपार्टमेंटमध्ये असतं. येतात देखील 60-70-80 मंडळी येतात. तसं यायचं असेल तर यावं, एक वेगळा वेळ काढून घराबाहेर जाऊन जसं मुलं अभ्यास करतात, स्टडी रूममध्ये जाऊन अभ्यास करतात. घरामध्ये काय अडचण आहे? काही नाही, इकडे तिकडे करावं असं वाटतं, डबा उघडायचा, दाणे खायचे, थोड्या वेळाने इकडून तिकडून एखादी चकली खायची, हे जे मुलांची सवय आहे त्याच्यात न पडावं म्हणून जशी स्टडी रूममध्ये जातात तशी सवय लावून घ्या असं मी म्हणेन. आणि आपल्या मनासारखी साधना झाली, माझा असा अनुभव आहे, या सगळ्या प्रकारच्या व्यग्रतेतून मी गेलेलो आहे. व्यक्ती म्हणून व्यग्रता येणं हे अपरिहार्य आहे, पण ध्यानाच्या वेळेला यत्किंचितही व्यग्रता राहत नाही असा माझा अनुभव आहे. जेव्हा मनच नाहीसं होतं तेव्हा व्यग्रता संपते, आठवणच राहत नाही, देहाचीच आठवण राहत नाही. अशी समाधानासारखी साधना व्हायला मात्र पाहिजे. तसं झालं की तोपर्यंत असलेला जो भार आहे, जे कालच्या दिवसाचा, रात्रीचा, विचारांचा, तो आज सकाळी ध्यानाला बसल्यावर जर हलका झाला तर परिस्थिती तशीच असली तरी आपली वृत्ती आनंदी बनते, आपल्याला ती काहीच नाही असं वाटायला लागतं. प्रयत्न करायला पाहिजेत, प्रयत्न केले की होईल. ज्याच्या त्याच्या नशिबानी ज्याला त्याला योग्य वेळेला योग्य ते मिळेल, नाही मिळालं तर काय करणार. एवढंच नव्हे तर इतके विचार देखील उठत नाहीत, आपल्या वृत्तीवरच सगळं आहे. त्यामुळे मन शांत अशा परिस्थितीत ठेवण्यासाठी साधना, जबरदस्त साधना. तसंच तुम्ही इथं येता, सत्संगाला येता, स्वामीजींच्या सान्निध्यात येता, केंद्रात येता, तेव्हा सगळं विसरून जाता. जे मनाचं असं तंत्र आहे, एका ठिकाणी लागलं की सारखं ते तिथं पोखरत राहतं, दुसरीकडे ते लागलं की पहिली गोष्ट विसरून जातं, मग असं वाटतं की तो त्रास जणू भासमान होता की काय. एवढ्या वेळात तुम्हाला कोणताच त्रास नसतो. अशा रीतीने आपल्या स्वतःला बाजूला काढावं. रामकृष्ण म्हणत असत की सापाची आणि मुंगुसाची लढाई होते, तेव्हा तो साप द्वेषाने मुंगसावर हल्ला करत असतो, मुंगूस देखील त्याला जमेल तिथं जखमी करत असतो. सापाचा डंख जास्त झाला तर मुंगूस चटकन कुठं जातं, एका गवतामध्ये जाऊन कुठलं विशिष्ट गवत खातं आणि परत ताज्या दम्याने येऊन हल्ला करतं असं म्हणत असत. तसं संसार करता करता दुखावलेला बाजूला जावा मुंगसासारखा, त्यांनी साधना करावी आणि परत त्वेषाने यावं आणि लढावं. लढणं हे कोणालाही चुकत नाही, कोणीही असला तरी. त्याला लढणं नाव द्या, तोंड देणं नाव द्या, कर्तव्य कर्म करणं नाव द्या, तुमच्या मनस्थितीप्रमाणे ते आहे, पण असं करावंच लागतं. आता पाडवा येईल, रामचंद्रांचं जीवन पाहिलं तर काय होतं त्या जीवनात? काही नाही. पण त्यांची त्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच अशी होती की जणू त्यांच्या अवतीभोवती सगळीकडे आनंद भरून राहिलेला आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात देखील एक गोकुळातले दिवस सोडले तर काही नाही. सतत धोरणीपणाने वागणं, राजकारण करणं, चांगलं प्रस्थापित करण्यासाठी आटापिटा करणं, त्याच्यासाठी किती काळजा व्हायला लागल्या असतील. मनासारखं घडून आणायचं असेल आपल्या कुटुंबात, आपल्याला आपल्या मनासारखं जर घडून आणायचं असेल, घडत नाही असा अनुभव आहेच, पण किती लांबून तयारी करायला लागते, आर्ग्युमेंट किती करायला लागतं आणि उपयोग होतो न होतो. भगवंतांनी शेवटच्या क्षणाला आर्ग्युमेंट केलं, युद्धाला समोर इतकं जमून आणलेलं होतं आणि अर्जुन धनुष्यबाण टाकून बसला. असं सगळ्यांना भोगावं लागतं असं मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून साधना, विवेक, विवेकानी साधनेनी आपण आपल्याच देहाला ओलांडावं, आणि ओलांडावं याचा अर्थ देहरहित आपण आहोत असं अनुभवावं देखील, आणि तसं चिंतावं देखील, आपण तेच आहोत असं चिंतन करावं, आणि प्राप्त कर्तव्य कर्म करत राहावीत. प्राप्त कर्तव्य कर्मांच्या बाबत मात्र मनुष्य अगतिकच असतो, कोणीही असला तरी. लोकमान्य असं म्हणतात की ही सुटका कोणालाच भगवंतांनी दिलेली नाही. परिस्थिती, त्याच्या स्वतःच्या कर्मांचा जोर, त्याचा बोध, येणारे रिझल्ट, हे सगळं एकमेकांच्या विपरीत देखील असू शकतं, पण करणं एवढंच आपल्या हातात असतं, याच्यापेक्षा आपल्या हातात काही नसतं असं लोकमान्य म्हणतात. म्हणून करत राहायला पाहिजे असं ते सांगतात. तसंच आपण राहावं म्हणजे झालं. ये अरविंद, अभंग म्हण.
रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वेणु वाजवी वृंदावना, वेणु वाजवी वृंदावना. वृंदावनात गोधने चारिता हे सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. ऋण झुण 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 ऋण झुण. वाजवी वेणू ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण. वाजवी वेणू वेधी वेधले आमचे तन मन हो माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. गोधने चारी हाती घेऊन काठी, गोधने चारी हाती घेऊन काठी. वैकुंठीचा सुकुमार, वैकुंठीचा सुकुमार. गोपवेशे जगजेठी वैकुंठीचा सुकुमार. गोधने चारिता हे सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. एका जनार्दनी भुलवी गौळणी, भुलवी गौळणी. एका जनार्दनी भुलवी गौळणी, भुलवी गौळणी. करीती तनु मनाची वो वाळणी वो माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वेणु वाजवी वृंदावनात वृंदावनात गोधने चारिताहे सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
वा 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 हे माते म्हण एखादी गवळणच म्हण देहुडा चरणी म्हण
देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणु स्वामी माझा स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणु गोपिका रमणु स्वामी माझा स्वामी माझा देखी लागे माये देखी लागे माये देखी लागे माये यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या देहुडा चरणी गुंजावरण डोळे श्री बाबर झोटी मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे हात खांद्यावरी राधिकेच्या देहुडा चरणी वाजवितो वेणु गोपिका रमणु स्वामी माझा देहुडा चरणी सगुण मेघ श्याम मेघश्याम सगुण मेघश्याम लावण्य सुंदर लावण्य सुंदर नामया दातार केशीराजा स्वामी माझा देहुडा चरणी देहुडा चरणी वाजवितो वेणु गोपिका रमणु स्वामी माझा स्वामी माझा देखी लागे माये देखी लागे माये देखी लागे माये यमुने चा तिरी यमुने चा तिरी हात खांद्यावरी राधिकेचा स्वामी माझा देहुडा चरणी देहुडा चरणी देहुडा चरणी
वा 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 हरी 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 मला नेहमी असा अनुभव येतो की सामूहिक ध्यानात मिळणाऱ्या शांतीपेक्षा सामूहिक अनुषंगिक साधने जास्त शांती मिळते. असे का होत असावे ते योग्य आहे का? अनुषंगिक साधनेमध्ये जर आपण उत्तम रीतीने अनुयायी असलो अनुसरत असलो तर हाताला धरून नेल्यासारखं शांतीच्या सिंहासनावर जाऊन बसतो. हे तितकंच खरं आहे. तिथं काही अडचणी येत नाही. मन हालचाल करतंय. नाना प्रकारचे विचार उठतायत. आपल्याला मन आवरता येत नाहीये. विकार उठलेत असं काही काही प्रत्ययाला येत नाही. आणि आपल्या इथं येणाऱ्या सर्वांचा हा अनुभव आहे. पण तो आशा करता आहे की आपण सर्व एकांतात आपल्या तऱ्हेनी ध्यानाचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अनुषंगिक साधनेमध्ये जमतं. ज्याला कसलीही पार्श्वभूमी नाही अशा व्यक्तीला अनुषंगिक साधना म्हणजे वृथा गप्पा गोष्टी वाटतील. काय चाललंय तेच कळणार नाही. रोज आपण मनाला आवरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातल्या काही वेळेला आपल्याला साधतं काही वेळेला आपल्याला साधत नाही. जेव्हा साधत नाही तेव्हा देखील आपण धडपड केलेली असते. मनाला बाजूला सारण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. जरी आपल्याला जमलं नाही असं वाटलं तरी जमवण्याची शक्ती आपण खूप वापरत असल्यामुळे ती वाढते. आणि ही शक्ती जी वाढते ती एखाद दिवशी अगदीच कामाला येते आणि फार चांगलं ध्यान होतं. व्यक्तिगत ध्यान अशा तऱ्हेने होत असतं. व्यक्तिगत ध्यान आणि सामूहिक ध्यान याच्यात काही फरक नाही. आता इथं तुम्ही 200-250 लोक आहात पण डोळे मिटल्यानंतर एकटे व्यक्तीच आहात. बाजूला कोण आहे काय याच्याशी काही संबंध नाही. डोळे मिटले की ते व्यक्तिगत ध्यानच झालं. सामूहिक ध्यान म्हणजे खूप जण मिळून आपण बसलो म्हणून त्याला सामूहिक ध्यान म्हणायचं. पण ध्यान हे सामूहिक लक्षणांनी असतं, प्रत्यक्षच हा ते व्यक्तिगतच असतं। आणि व्यक्तिगत ध्यानामध्ये आपण जितका जमवण्याचा आटोकाट प्रयत्न करू तितकं अनुषंगिक साधनेच्या वेळेला एकदम जमून जातं। अनुषंगिक साधनेचं कसं असतं की एक लहान मुलगा आईचा हात धरून रस्त्याच्या कडेला उभा आहे आणि आईला त्याला घेऊन रस्ता ओलांडायचा आहे। त्यांनी आईचा हात धरलेला आहे किंवा आईनी त्याचा हात धरलेला आहे, आता तो कसलीच काळजी करत नाही। जी काही वाहनं येतील, रहदारी, कसं पुढे जायचं, थांबायचं, सगळं आई बघून घेते। तो मजेत उड्या मारत असतो, त्याला काहीच फरक पडत नाही आणि तो आनंदाने रस्ता ओलांडतो। रस्ता ओलांडताना जी काही गडबड असते, धावपळ असते, ते सगळं आई बघून घेते आणि मुलाला काही करावं लागत नाही। तसं अनुषंगिक साधनेचं आहे। तुम्ही एकदा हात धरलेला आहे किंवा तुमचाच हात धरलेला आहे, संपलं, तुम्ही तिथं जाऊन पोचताच जणू। पण अनुषंगिक साधना ही रोज करण्यात अर्थ नाही असं मी तुम्हाला सांगतो। रोज स्वतःचंच बळ असावं। तुम्हाला डॉक्टर टॉनिक देतात तर ते एक महिनाभर देतात आणि मग थांबवतात, कारण नंतर तुमचा स्वतःचाच शरीरामध्ये मेटाबॉलिझम वाढणं गरजेचं आहे, तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे, तुमच्या अंगात शक्ती येणं गरजेचं आहे, टॉनिकवर जगू नाही शकत। तसं अनुषंगिक साधना ही तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आहे। कधी कधी साधकाला साधना करताना असं वाटत राहतं की काय हे होणार का होणार नाही, हे खरंच हे सांगतात तसं आहे की नाही, इथपासून कोणाकोणाच्या मनात शंका येऊ शकते। कारण इतके दिवस बसतोय काहीच होत नाहीये म्हणजे नुसत्या आम्हाला गुंगवण्याच्या गोष्टी तर नाहीत, आम्ही आपले करतोय आणि हे आपले सांगतायत। अनुषंगिक साधनेनी असं लक्षात येतं की हे सांगतात ते संपूर्ण खरं आहे, हे सांगतात तसं होऊ शकतं, हे सांगतात तसं त्यांचंच नव्हे तर माझंही झालं असं अनुषंगिक साधनेमुळं समजतं। पण अनुषंगिक साधनेवर संपूर्ण विसंबून राहणं हे करायला नको। त्या भुंग्याला खरं म्हणजे भगवंताच्या पादपद्मी जागा आहे। तो भवमरू भूम भवरूपी वाळवंटात का फिरतो आहे, त्याला कोणीतरी सांगा की तू तिथं जा आणि तिथं बसून राहा। तो त्याचा मार्ग शोधेल। अडकलाय, सगळ्या बाजूनी आता बंदच आहे। प्रत्येकाला एखादा विशिष्ट देवच का आवडतो, उदाहरणार्थ राम, विठ्ठल किंवा दत्त। साधकाला हे तर माहीतच असते की ती सगळी एकाच परमेश्वराची रूपे आहेत। त्याचे कारणही बऱ्याच वेळा त्या साधकाला देता येणार नाही। जन्मोजन्मी त्याच देवाची उपासना केली असणे हे एक कारण असू शकेल का? कधी कधी सद्गुरू साधकाला नेहमी आवडणाऱ्या देवतेपेक्षा वेगळ्या देवतेच्या नामाचा जप करायला सांगतात असे आढळते, त्याचे कारण काय असावे असा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याकडे हिंदूंमध्ये साधनानाम अनेकता असं, हिंदूंमध्ये याचा अर्थ या देशाच्या परंपरेमध्ये, या भूमीमध्ये जो विचार विकसित झाला परमार्थाचा, त्यामध्ये हिंदूंमध्ये याचा अर्थ साधनानाम अनेकता हे मान्यच केलेलं आहे। आणि रुची वैचित्र्यात साधना होणार हेही मान्य केलेलं आहे। म्हणून साधनेचे देखील असंख्य प्रकार आपल्या इथं विकसित झाले। त्याच्यामध्ये मूर्तीपूजा आहे, कथा ऐकणं आहे, श्रवण आहे, अशा प्रकारचं ध्यान आहे, नामस्मरण आहे, कीर्तन आहे, अशा अनेक प्रकारच्या साधना विकसित झाल्या आणि एक नाम असेल तर त्या नामामध्ये देखील तुमच्या आवडीप्रमाणे नाम, एक ध्यान असेल तरी ध्यानामध्ये ध्यानाकरता म्हणून आपल्या देशात ध्यानाच्या कितीतरी परंपरा आहेत आणि सगळ्या खऱ्या आहेत आणि चांगल्या आहेत असं म्हणायचं कारण नाही की या संप्रदायापेक्षा या संप्रदायातलं ध्यान, रुची वैचित्र्यात व्यक्ती त्या त्या संप्रदायामध्ये जावी, पण म्हणून हा मोठा आणि तो छोटा असं आपल्या इथं मानलं जात नाही। एवढंच नव्हे तर एकच देव आहे असं जे मानतात त्यांना देखील आपल्या इथं पाठिंबा आहे। जसं अल्लाह हा एकच देव आहे, काहीच हरकत नाही, तो एकच देव आहे। सर्व देवम नमस्कारः केशवम प्रतिगच्छति, तुम्ही केशवाचे जर भक्त असाल तर कुठल्याही देवाला नमस्कार करा केशवापर्यंत पोहोचता। ही जी उदारता आहे ही उदारता या भूमीमध्ये आढळून येते। असं असल्यामुळं रुची वैचित्र्याप्रमाणे कोणी हठयोगाची उपासना करतो, कोणी घर सोडून संन्यास घेऊन निघून जातो, कोणी एकाहारी राहतो, अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या आपल्या पद्धतीने साधना करतात। तसं नामाच्या बाबतीत देखील रुची वैचित्र्याप्रमाणे कोणाकोणाला कोणी कोणी देव आवडतो। जसं समर्थ पंढरपूरला गेले आणि कटेवर कर ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या ठिकाणी त्यांना राम दिसला, त्यांनी प्रश्न केला येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, धनुष्य बाण काय केले कर कटावरी ठेविले, काय केले वानरगण येथे जमविले गोपाळ। रुची वैचित्र्य आहे। त्यांनी रामनामाचा पुरस्कार केला। ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं म्हटलं। समर्थांनीच प्रातकाळी जगदीशा चोवीसा नामी स्मरावे, चोवीस नामी तो सहस्रनामी, सहस्रनामी तो अनामी असं म्हटलं। संध्येची चोवीस नावं घ्यावीत, जो चोवीस नावामध्ये आहे तोच सहस्रनामामध्ये आहे आणि सहस्रनामामध्ये आहे त्याला कोणतंच नाव नाही असं म्हटलंय। तो जगदीश आहे, त्या जगदीशाला तुम्ही चोवीस नामांनी स्मरता, तो सहस्रनामांचा आहे, तो अनामी आहे किंवा कोणतंही नाम हे त्याचंच आहे। असं असल्यामुळं कोणत्याही नामांनी त्याला भजलं तरी चालतं, कोणत्याही नामांनी त्याला हाक मारली तरी चालतं, तरी देखील कोणाला राधा कृष्ण हे आवडतं, प्रकृतिगत आहे, कोणाला धनुर्धारी राम आवडतात, रामपंचायतन आवडतं, कोणाला पांडुरंग विठ्ठल आवडतात, कोणाला दत्त आवडतात, अशा प्रकारे आवड, व्यक्तिगत आवड असणं याला का आवडतो असं तुम्ही म्हणू शकत नाही, त्याची व्यक्तिगत आवड आहे म्हणून त्याला तशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये देव आवडतो, अधिक आवडतो। फक्त तेवढाच देव अशा प्रकारची त्याची आग्रहाची भावना नसली पाहिजे असं देखील आपल्या इथं सांगितलं गेलं। नामदेव महाराजांना सुरुवातीला विठ्ठल एवढा एकच देव, निर्गुण देव देखील तितका मान्य नव्हता असं त्यांच्या जीवनामध्ये चरित्रामध्ये लक्षात येतं। आणि मग नंतर त्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या, मुक्ताईंच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपानदेवांच्या सहवासात आल्यानंतर तो विठ्ठलच सर्वत्र भरून राहिलेला आहे अशा प्रकारचा व्यापक बोध देखील झाला. त्यामुळे प्रकृती वैचित्र्यात अशा प्रकारची आवड असणं हे चांगलं आहे, होऊ शकतं. आणि त्याच वेळेला मनाची उदारता असली की मग विठ्ठलही आवडतो, राम देखील आवडतो. हेही आपल्या इथं एक वैशिष्ट्य आहे. गणपती झाल्यानंतर 15 दिवस होतात न होतात तोच केवढे नवरात्रीचे भक्त जमा होतात. तेच सगळे लोक असतात बरं का, तीच मंडळ असतात. म्हणजे जे ज्यांची गणेशोत्सव मंडळ असतात त्याच भक्तांची नवरात्र मंडळ असतात. भक्त तेच असतात. गमतीनी जरी म्हटलं तरी आपण देखील आपल्या घरामध्ये त्या त्या वेळेला त्या त्या देवतांचा अगदी आवडीनी आणि मनापासून करतो. हा अजून व्यापक भाव झाला एका देवापेक्षा जास्त. आणि एकच नाम घेऊन जे समाधान लाभतं तर ती तर खरीच गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर राम राम असं म्हणत असताना कधी हरी हरी असं आलं तरी विशेष काही बिघडलं नाही असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो अजून जरा व्यापक होतो. पण राम राम म्हणणारा संकुचित असं मुळीच नाही. कारण राम म्हणून तो ज्या ठिकाणी पोहोचणार आहे तोच हरी म्हणून तिथंच पोहोचणार आहे. त्यांनी असं विचारलं की सद्गुरू, साधकाला नेहमी आवडणाऱ्या देवतेपेक्षा वेगळ्या देवतेच्या नामाचं जप करायला सांगतात असे आढळते, तसं मात्र नाहीये. गुरुदेव रानड्यांकडे जर कोणी गेलं आणि गुरुदेव रानड्यांना नाम मागितलं तर ते विचारत असत की कोणतं नाम आवडतं. गुरुदेवांनी एकतर अनुग्रह नाहीच दिले पण तरी देखील कोणतं नाम आवडतं आणि तो जे सांगेल तर ते नाम ओमवर बसून म्हणायला सांगत असत. राम आवडतं मग ओम श्री राम असं म्हणा श्वासावर. जर कृष्ण तर ओम कृष्ण असं म्हणा असं सांगत असत. जे ज्यांचे नामाचे संप्रदाय आहेत ते मात्र एकच नाम सांगतात. जसं गोंदवलेकर महाराजांकडे जर गेलं तर श्रीराम जयराम जय जयराम हे एकच नाम ते देतील. ते कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असं नाम देणार नाहीत. मग नेहमी कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण आवडतं तर मग त्याला गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम जयराम जय जयराम का दिलं असं म्हणण्यात काही फारसा अर्थ नाही. कारण महाराज जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, त्यांचं लाईफ मिशन ते होतं. असं असल्यामुळं त्या संतांकडे जर गेलं तर ते एकच नाम सांगतात. पण स्वामीजींकडे जर कोणी आलं आणि कोणतं नाम घेऊ तर मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे की कोणतं आवडतं तुम्हाला तो सांगायचा की श्रीराम जयराम मग तेच घे म्हणायचे. पण तरीही त्यांना जर आग्रह केला तसं नाही आता तुम्हीच मला सांगा तर म्हणायचं ओम राम कृष्ण हरी म्हण. कारण ते नाथ संप्रदायामध्ये असणारं सोहम साधने बरोबरच मान्यता पावलेलं असं नाम आहे ओम राम कृष्ण हरी. पण अगदी साधकांनी आग्रह मी असंही ऐकलेलं आहे सत्संगात प्रश्न आलेले आहेत की मी तुम्हाला नाम कोणतं द्या असं सांगितलं तुम्ही ओम राम कृष्ण हरी असं मला म्हणालात. मी प्रयत्न केला पण मला पूर्वीपासून श्रीराम जयराम जय जयराम नाम घेण्याची सवय असल्यामुळं ओम रामकृष्ण हरी मला जमत नाही, अवघड वाटतं. स्वामीजी म्हणायचे बर मग श्रीराम जयराम कुठून तरी तुम्ही नाम घ्या म्हणजे झालं. तर असा त्याचा मतितार्थ आपण लक्षात घेऊया. ये शिल्पा अभंग म्हण. भर जरी ग पितांबर
भर जरी ग पितांबर लीला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले गबाई बांधायाला चिंधी लव कर दे सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासिनी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी काढून देईन येवढे तयाचे माझ्यावरी दिन वसने देऊन प्रभु राखे माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन मिले फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी करीसी जगीला भाविन चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण शोभे नारायण
अमृता ये पंढरीचा देव बहुत कोवळा
पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव
बहुत गोवळा सगुण सावळा सारथिहा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथिहा सगुण सावळा सारथिहा सारथी सर्वांचा साक्षीभूतसे सारथी सर्वांचा साक्षीभूतसे संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे गजेंद्रासी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथिहा गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लीचे करी फळे भक्षी गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लीचे करी फळे भक्षी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथिहा भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोडमानी नामा म्हणे हरी गोडमानी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथिहा सारथिहा सारथिहा
एक मिनिट भर आपण शांत बसू हरी 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 हरी। स्वामी जी नारायण प्रभु बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।
श्री राम।